बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जेव्हा बालकांची चूक असते आणि बालक प्रेमाने सांगून सुद्धा आपल्या मोठ्या व्यक्तींचे ऐकत नाहीत तेव्हा मोठे व्यक्ती बालकांवर ओरडतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.